वर हेड्स 93.5 रेड एफएम वर 10:38 झालेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि स्वच्छता ग्रहांबद्दल जरा बोलणं सुरू आहे. लाइन वर कोण आहे? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्र, मी शोभाताई बोलते. आजच्या विषयाबद्दल म्हणजे असं आहे रुद्र, ही फार म्हणजे बिकट समस्या आहे. सीबीएसला वगैरे आपण गेलो की ह्या स्वच्छता गृहांमध्ये डबल पैसे आकारले जातात.
बरोबर बरोबर.
आणि स्टेट बँकेच्या तिथे जे आहे तिथे बहुतेक करून पाण्या अशा काचेच्या बाटल्या वगैरे स्वच्छता गृहात पडलेले असतात. आम्ही बाया अशा किंवा भाजी विक्रेत्या असे बरेच लोकांना आम्हाला जायचं असतं, तर थोडं स्वच्छ राहिलं तर बरं होईल. तुम्हाला दुवा मिळतील ना.
खरी गोष्ट.
50-60 वर्षाच्या आम्ही म्हातारे बायका असतो, आम्हाला बाहेर जावं लागतं, तर अशा वेळेला ही समस्या येते. तर तुम्ही थोडं लक्ष द्या याच्याकडे असं सांगायचंय.
डेफिनेटली. आणि हा तर ना एक खरंच प्रश्नच होऊन बसलेला आहे. मला खरंच नियम काय एक का या पर्टिक्युलर रेट आकारण्याच्या बाबतीतला नियम काय मला खरंच माहिती नाही. पण जेव्हा आपण लघु शंकेला जातो बुवा एखाद्या ठिकाणी, काही ठिकाणी पैसे नाही आकारले जात, काही ठिकाणी ते ठणकावून सांगतात नाही 1 रुपया लागतो, 2 रुपये लागतात. स्पेशली आपल्या सीबीएस वरतीच जिकडून पुण्याच्या काड्या सुटतात तिकडेच अक्षरशः बोर्ड वगैरे लावण्यात आलेले आहेत. तर जर नियम असेल तर तो सगळीकडेच असायला हवा, सगळीकडेच पैसे आकारले जायला हवे. नाहीतर जी लोक पैसे घेत आहेत नंबर 1 साठी सुद्धा सो कॉल्ड, त्या लोकांसाठी काहीतरी विचार केला गेला पाहिजे. जर हे चुकीचं असेल तर डेफिनेटली आपण शोधून काढूयात बेसिकली ही गोष्ट नक्की काय आहे, काय यामागचं तथ्य आहे, जरा शोधून काढूयात आधी मग बोलूयात याबद्दल. पण डबल रेट वगैरे आकारणं आणि स्वच्छता न ठेवणं हे तर खरंच चुकीचं आहे. डेफिनेटली क्लीनलीनेस असायलाच हवा या स्पॉट्सवर. आणि वेगवेगळी अशी ठिकाणं आहेत शहरातली, पंचवटी परिसरात काही भाग असे आहेत. थोड्या वेळापूर्वी नैनाजींसोबत माझं बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे नवरंग कार्यालय जिकडं आहे त्या एरियात सुद्धा ह्या रस्त्यावरती हे सगळे विधी करणाऱ्यांचे समस्यांना सामोरं जावं लागतंय लोकांना. तर जरा काहीतरी पावलं उचलली जावीत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये बोलूयात याबद्दल जरा इन डिटेल बोलूयात. जस्ट स्टे ट्यून्ड, बजाते राहो.